आजकल ओ मेरे यारा तू हो गया बेपरवाह कहते हो।